माझे कोवळी काहूर किती धग त्याची बाई त्याला कसे आवरावे मला
जी।